करिंथकरास पहिले पत्र अध्याय 3. बंधूनो, आत्मिक लोकाशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही, पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकासारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले. मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही अजूनसुद्धा देहिक आहात, कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत. तर तुम्ही देहिक नाहीत काय व जगातील लोकासारखे चालत नाही काय? कारण जेव्हा एक म्हणतो मी पौलाच आहे आणि दुसरा म्हणतो मी अपोलोसाच आहे, तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही? तर मग अपोलोस कोण आहे आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत. मी बी लावले, अपोलोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढवणारा देव हाच काय तो आहे. जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत, आणि प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. कारण अपोलोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सुज्ञ कुशल बांधणाऱ्याप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधित आहे. तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे त्याच्या वाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही. जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंडा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, कारण तो दिवस ते उघडकीस आणेल. तो दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्यास प्रतिफळ मिळेल, पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल. परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय? जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील, कारण देवाचे निवासस्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी मूर्ख व्हावे, कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की देव ज्ञान्यांना त्याच्याच धूर्तपणा धरतो, आणि पुन्हा परमेश्वर जाणतो की ज्ञानाचे विचार व्यर्थ आहेत. म्हणून मनुष्याविषयी कोणीही पुशारकी मारू नये, कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत. तर तो पौल किंवा अपोलोस किंवा केपा, जग, जीवन किंवा मरण असो, आताच्या गोष्टी असोत अथवा येणाऱ्या गोष्टी असोत, हे सर्व तुमचे आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.